धडा 9-10 वाचू आणि ऐकूया. परिचारिका सेवा ही नोकरी किंवा व्यवसाय नाही, तर ते सेवाव्रत आहे. अशा सेवेतून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या समाधानाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. रुग्ण नातेवाईकांशी सुसंवाद साधला की त्यांचे दडपण हलके होते, दूर होते. सेवाभावातून करिअर कधी घडते ते कळत सुद्धा नाही, सांगताहेत वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयांतील परिचारिका.
मी जयश्री पळशीकर, बीड जिल्हा रुग्णालय, नेत्र विभागाच्या मुख्य परिचारिका. 12 वर्षांपूर्वी आयसीयूमध्ये सेवेत असताना एका प्राध्यापिकेचे अत्यवस्थ वडील दाखल झाले. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नसताना अनुभवाच्या जोरावर त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यावेळी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या प्राध्यापिकेने माझे पाय धरले. अशा काही उदाहरणांवरून या सेवेचे महत्त्व लक्षात येते. रुग्णांसाठी उपचार महत्त्वाचे असतात, त्याहून शुश्रूषा अधिक महत्त्वाची असते. रुग्णांशी सुसंवाद साधला तर त्याला आजाराचा विसर पडू शकतो.
मी MW देशमुख, मेट्रन जिल्हा रुग्णालय, हिंगोली. परिचारिकेचे काम हे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे दुःख समस्या समजून घेण्याचे आहे. प्रत्येक रुग्णाची सेवा करण्यात मिळणारे समाधान वेगळेच असते. सेवा या अर्थाने परिचारिका म्हणून करिअर करणे महत्त्वाचे आहे. या क्षेत्रात काम करत असताना संवेदनशीलपणाने रुग्ण व नातेवाईकांचे दडपण कमी करण्याच्या कामास वाहून घेते. त्यातून परिचारिकेचे करिअर कार्य आपोआप घडते.